वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा।
श्री गणेशाय नमः। आज या परम मंगल दिवशी आपण श्री गणपतीच्या पार्थिव मूर्तीचं पूजन करणार आहोत। पौराणिक मंत्राप्रमाणे आपली पूजा होणार आहे। सूचीप्रमाणे सगळं पूजा साहित्य तयार आहे ना?
हो
ठीक आहे। तर मग प्रारंभी आपल्या स्वतःच्या कपाळाला पिंजर लावून घ्या। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। आता हातात पाण्याने भरलेलं भांड आणि पळी घ्या। अंगावर एखादं वस्त्र म्हणजे शाल घ्या आणि आपल्या घरातल्या देवांपुढे जाऊन त्या देवांपुढे एक विडा ठेवा, त्याच्यावर काही दक्षिणा ठेवा आणि त्याच्यावर पाणी सोडा। त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या मंडळींना नमस्कार करून मग इथे श्री गणपती मूर्तीच्या समोर पाटावर येऊन बसा। आलात?
हो
ठीक आहे। आता एक लक्षात ठेवायचं, पूजेला बसताना नेहमी पूर्वेकडे किंवा पश्चिमकडे तोंड करून बसायचं, पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे, पण दक्षिणेकडे मात्र तोंड करून पूजेला बसायचं नाही। ठीक आहे। आणखी एक गोष्ट, जर पूजेच्या वेळी पती बरोबर पत्नी बसणार असेल तर पत्नीनं पतीच्या उजव्या बाजूला बसायचं असतं। आता आपण पूजेचा प्रारंभ करूया। ठीक आहे। पहिल्यांदा दोन आचमन करायचे असतात, काय करा, या डाव्या हातात पळी ना, त्याने उजव्या हातात पाणी घ्या, ते प्या। ओम केशवाय नमः। पुन्हा दुसऱ्यांदा ओम नारायणाय नमः। तिसऱ्यांदा ओम माधवाय नमः। आता हात धुवून टाका खाली। ओम गोविंदाय नमः। पुन्हा ओम केशवाय नमः। ओम नारायणाय नमः। ओम माधवाय नमः। आता हात धुवून टाका। ओम गोविंदाय नमः। आता हात पुसा, हात जोडा, मी उरलेले नाव म्हणतोय। ओम विष्णवे नमः। ओम मधुसूदनाय नमः। ओम त्रिविक्रमाय नमः। ओम वामनाय नमः। ओम श्रीधराय नमः। ओम ऋषिकेशाय नमः। ओम पद्मनाभाय नमः। ओम दामोदराय नमः। ओम संकर्षणाय नमः। ओम वासुदेवाय नमः। ओम प्रद्युम्नाय नमः। ओम अनिरुद्धाय नमः। ओम पुरुषोत्तमाय नमः। ओम अधोक्षजाय नमः। ओम नारसिंहाय नमः। ओम अच्युताय नमः। ओम जनार्दनाय नमः। ओम उपेंद्राय नमः। ओम हरये नमः। ओम श्रीकृष्णाय नमः। आता प्राणायाम करायचा आहे। आपलं नाक असं धरायचं आणि श्वासात येऊन एकदा सोडायचा। मी मंत्र म्हणतो। प्रणवस्य परब्रह्म ऋषी परमात्मा देवता देवी गायत्री छंद प्राणायामे विजयग। ओम भू ओम भुव ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम आपो ज्योतिरसोमृतं ब्रह्मभूर्भुवस्वरोम। आता आपला उजव्या हातानं पहिल्यांदा उजव्या कानाला हात लावा, आता डाव्या कानाला त्याच कान। ठीक आहे। आता याच्या पुढे आपण हात जोडा, पिंजर लावलेले अक्षता हातात घ्या, देवांना नमस्कार करायचा आहे तर ते हातात घेऊन नमस्कार करा। ओम श्रीमन महागणाधिपतये नमः। कुलदेवताभ्यो नमः। आपली कुलदेवता कोण असेल त्याचं स्मरण करायचं। ग्रामदेवताभ्यो नमः। स्थानदेवताभ्यो नमः। वास्तुदेवताभ्यो नमः। माता पितृभ्यां नमः। श्रीलक्ष्मीनारायणाभ्यां नमः। उमामहेश्वराभ्यां नमः। शशिपुरन्दराभ्यां नमः। कालकामपरशुरामेभ्यो नमः। सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः। सर्वेभ्यो गोब्राह्मणेभ्यो नमो नमः। आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमो नमः। निर्विघ्नमस्तु। आता याच्यानंतर तुम्ही हात जोडा, मी मंत्र म्हणतो, देवाला प्रार्थना करायची। सजयति सिन्दुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसां राशीनाशयति विघ्नानां सुमुखश्चैकदन्तः कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः द्वादशैतानि नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य न जायते शुक्लाम्बरधरम् देवम् शशिवर्णम् चतुर्भुजम् प्रसन्नवदनम् ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोऽस्तुते सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् अमङ्गलम् येषाम् हृदिस्थो भगवान् मङ्गलायतनम् हरिः तदेव लग्नम् सुदिनम् तदेव ताराबलम् चन्द्रबलम् तदेव विद्याबलम् दैवबलम् तदेव लक्ष्मीपते ते नृयुगम् स्मरामि लाभस्तेषाम् जयस्तेषाम् कुतस्तेषाम् पराजया येषाम् इन्दीवरश्यामो हृदयस्थो जनार्दनः विनायकम् गुरुम् भानुम् ब्रह्म विष्णुमहेश्वरान् सरस्वतीम् प्रणम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये अभीप्सितार्थसिद्ध्यर्थम् पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपते नमः सर्वेष्वार्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः देवादिशन्तु नः सिद्धिम् ब्रह्मेशा न जनार्दनाः अतः आपल्याला संकल्प करायचा आहे ही जी आपण पूजा करतो त्याचा संकल्प आहे त्या संकल्पाच्या वेळी त्या त्या दिवसाचे जे नक्षत्र तिथी वार वगैरे पंचांगात पाहून म्हणायचे असतात परंतु ते जर जमले नाही तर मी जो आता पुढे मंत्र म्हणणार आहे त्याने कार्यसिद्धी होणार आहे आपण हात जोडा मी संकल्प मंत्र म्हणतो श्रीमद भगवतो महापुरुषस्य विष्णुराज्ञया प्रवर्तमानस्य अद्य ब्रह्मणः द्वितीये पराधे विष्णुपदे श्रीश्वेतवाराः कल्पे वैवस्वत मन्वन्तरे कलियुगे प्रथमचरणे भरतवर्षे भरतखण्डे जम्बुद्वीपे दण्डकारण्ये देशे गोदावर्याः दक्षिणे तीरे शालिवाहनशके अमुकनाम संवत्सरे दक्षिणायने वर्षर्तौ भाद्रपदे मासे शुक्लपक्षे चतुर्थ्यां तिथौ अमुकवासरे अमुकदिवस नक्षत्रे अमुकस्थिते वर्तमाने चन्द्रे अमुकस्थिते श्रीसूर्ये अमुकस्थिते श्रीदेवगुरौ शेषेषु ग्रहेषु यथायथम् राशिस्थानस्थितेषु सत्सु अत इथे हा श्लोक मी म्हणतो तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रम् विष्णुरेव च योगश्च करणम् चैव सर्वम् विष्णुमयम् जगत् शुभनाम योगे शुभकरणे एवं गुण विशेषण विशिष्टायाम् शुभ पुण्यतिथौ मना मम आत्मनः
मम आत्मना
श्रुतिस्मृति
श्रुतिस्मृति
पुराणोक्त
पुराणोक्त
फलप्राप्त्यर्थम्
फलप्राप्त्यर्थम्
श्री
श्री
परमेश्वर
परमेश्वर
प्रीत्यर्थम्
प्रीत्यर्थम्
अस्माकम्
अस्माकम्
सकल
सकल
कुटुम्बानाम्
कुटुम्बानाम्
स्वपरिवाराणाम्
स्वपरिवाराणाम्
द्विपद
द्विपद
चतुष्पद सहितानाम्
चतुष्पद सहिता
क्षेम
क्षेम
धैर्य
धैर्य
आयुरारोग्य
आयुरारोग्य
ऐश्वर्य
ऐश्वर्य
अभिवृद्ध्यर्थम्
अभिवृद्ध्यर्थम्
समस्त
समस्त
मंगल
मंगल
अवाप्त्यर्थम्
अवाप्त्यर्थम्
समस्त
समस्त
अभ्युदयार्थञ्च
अभ्युदयार्थञ्च
अभीष्ट कामना
अभीष्ट कामना
सिद्ध्यर्थम्
सिद्ध्यर्थम्
प्रतिवार्षिक
प्रतिवार्षिक
विहितम्
विहितम्
पार्थिव
पार्थिव
सिद्धिविनायक
सिद्धिविनायक
देवता
देवता
प्रीत्यर्थम्
प्रीत्यर्थम्
यथा ज्ञानेन
यथा ज्ञानेन
यथा मिलित
यथा मिलित
उपचार द्रव्यैः
उपचार द्रव्यैः
पौराणिक मन्त्रैः
पौराणिक मन्त्रैः
ध्यानावाहनादि
ध्यानावाहनादि
षोडशोपचार
षोडशोपचार
पूजनम्
पूजनम्
अहम्
अहम्
करिष्ये
करिष्ये
तत्रादौ निर्विघ्नता सिद्ध्यर्थम् महागणपति स्मरणम् शरीर शुद्ध्यर्थम् ध्यानम् करिष्ये कलश शङ्ख घण्टा पूजनम् च करिष्ये आता गणपतीची पूजा करायची त्या इथे इथे अक्षता आहे त्याच्यावर हा गणपती म्हणजे सुपारी ठेवलेली आहे त्याला आपण गंध अक्षता फुलवा आणि त्याचं स्मरण करा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम् कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा आता त्याला नैवेद्य दाखवा गुळखोबऱ्याचा ठीक आहे आता ह्या गणपतीचं आपण पूजन केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आता आपल्या सभोवार काही अक्षता टाकायचे म्हणजे ही जी काही आपल्याला राक्षस का विघ्न उत्पन्न करणारी पिशाच वगैरे असतील त्यांचा आपल्याला त्रास होऊ नये तर आपल्या सभोवार अक्षता टाका अपक्रामंत भूतानी पिशाचा सर्वतो ऋषम सर्वेषाम अविरोधेन पूजा कर्म समारभे ठीक आहे आता हा जो तांब्या पूजेला घेतलेला तो इथे घ्या त्या तांब्याला गंध अक्षता आणि फूल लावा या तांब्यामध्ये सर्व तीर्थ आलेली आहे आणि त्या तीर्थांच्या उदकाने आपण गणपतीची पूजा करणार आहोत अशी उदात्त कल्पना आहे मी मंत्र म्हणतो तुम्ही तांब्याला गंध अक्षता फूल लावा कलशस्य मुखे विष्णु कंठे रुद्रस्तमाश्रिता मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणासुता कुक्षौ तु सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुंधरा। याच्या नंतर म्हणायचं गंगेच
गंगेच
यमुनेच
यमुनेच
गोदावरी
गोदावरी
सरस्वती
सरस्वती
नर्मदे
नर्मदे
सिंधुकावेरी
सिंधुकावेरी
जलेस्मिन्
जलेस्मिन्
सन्निधिं कुरु
सन्निधिं कुरु
कलशाय नमः
कलशाय नमः।
नमस्कार करा त्या कलशाला आणि पुन्हा एकदा अक्षताला सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्प समर्पयामि लावलंच आहे ना। आता हा जो इथे शंख ठेवलाय त्याची आता आपल्याला पूजा करायची आहे। शंख सामानात घ्या धुवा धुवा पुसा चांगला आणि ठेवा परत। आता त्याला नुसतं गंध आणि फुलवा त्याला अक्षता व्हायचा नाही अशी रूढी आहे। तसंच बायकांनी शंखाची पूजा करायची नाही हे लक्षात ठेवतो। मी मंत्र म्हणतो शंखादौ चंद्रदैवत्यम कुक्षौ वरुण देवता पृष्ठे प्रजापतिश्चैव ग्रे गंगा सरस्वती त्रैलोके यानि तीर्थानि वासुदेवस्य चाज्ञया शंखे तिष्ठन्ति विप्रेन्द्र तस्मात् शंखं प्रपूजयेत् त्वं पुरा सागरोत्पन्नो विष्णुना विद्रुतकरे नमितः सर्वदेवैश्च पाञ्चजन्यनभोसुरे पाञ्चजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंखः प्रचोदयात् शंखाय नमः सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि। आता ही जी घंटा आहे ती घंटा सुद्धा अशी तामना घ्या धुवा पुसा आणि त्याला घंटेला मात्र गंध अक्षता आणि फुला एकदा घंटा वाजव का वाजवायची माहितीये आगमार्थं तु देवानां ठेवा आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटारवं तत्र देवतावाहन लक्षणं घंटाये नमा सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पं समर्पयामि घंटानादं कुर्यात् पुन्हा एकदा घंटा वाजवा ठीक ठेवा। आता इथे हा जो दिवा आहे त्या दिव्याची सुद्धा पूजा करायची त्याला गंधाक्षता फुल वहा सर्वोपचारार्थे गंधाक्षत पुष्पाणी समर्पयामि अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतोपि वा यस्मरेत् पुंडरीकाक्षं सभायाभ्यंतरच्युति पूजा द्रव्याणि संप्रोक्ष आत्मानं च प्रोक्षेत् एक फुल घ्या त्या फळीतपाणी घ्या आणि ते आपल्यावर शिंपडा आणि सगळ्या पूजा साहित्यावर असं प्रोक्षण करा म्हणजे हे सगळं साहित्य आणि आपण स्वतः पवित्र झालो अशी कल्पना आहे ठीक। आता हा जो आपण काल्याचा गणपती आणलेला आहे त्याच्यात प्राणप्रतिष्ठा करायचं आहे तो सजीव होणार आहे अशी कल्पना आहे ते मंत्र मी सांगणार आहे। आता काय करा आपण हा जो इथे गणपती मूर्ती आहे त्या देवाच्या हृदयाला आपला उजवा हात लावून ठेवा। मी मंत्र म्हणतो अस्य श्री प्राणप्रतिष्ठा मंत्रस्य ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषः ऋग्यजुः सामा सर्वाणि छन्दांसि परा प्राणशक्तिर्देवता आम् बीजम् भ्रीम् शक्तिः क्रौं कीलकम् अस्याम् मृण्मय मूर्तौ प्राणप्रतिष्ठापने विनियोगः ओम् आम् ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं षं हं लं षं अः क्रौं ह्रीं आम् हं सहा सोऽहम् अस्या मूर्तौ प्राणाय प्राणाः ओम् आम् ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सं हं लं षं आ क्रौं ह्रीं आम् हंसस्सोऽहम् अस्या मूर्तौ जीवय स्थितः ओम् आम् ह्रीं क्रौं अं यं रं लं वं शं सं हं लं षं आ क्रौं ह्रीं आम् हंसस्सोऽहम् अस्या मूर्तौ सर्वेन्द्रियाणि वाङ् मनः त्वक् चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राण वाक् पाणिपाद वायुपस्थानी इह आगत्य सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा। आता या मूर्तीमध्ये सगळे जे काही अवयव त्याचे आलेले आहेत त्या त्याला गर्भाधानादि पंचदश संस्कार सिद्ध्यर्थं पंचदश प्रणवा वृत्तीही करिष्ये म्हणजे गर्भाधानापासून जे सगळे संस्कार होतात ते होण्याकरता आपण 15 ओंकार म्हणायचं आहे। म्हणा माझ्या बरोबर ओम
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 अशा प्रकारे त्या आपण गणपतीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे। आता आपण एक दुर्वा घ्या आणि दुर्वेने त्या गणपतीच्या डोळ्यानं तूप लावा। सिद्धिविनायकाय नमः तूप लावलं डोळ्याला। आता गंध अक्षता फूल हळद कुंकू असं ह्या देवाला वाहा। श्री ओम श्री सिद्धिविनायकाय नमः गंधाक्षत पुष्पम हरिद्रा कुंकुमम च समर्पयामि राहिलं फुल वाहा कुसुमानी च समर्पयामि। आता धूप म्हणजे उद्बत्ती आहे ना, ती देवाला ओवाळा. तसंच निरांजन असलं तर निरांजन ओवाळा, नाही तर तिथे जाऊ दे नुसतं दाखवा. ओम श्री श्री दिवनायका नमहा, धूपम दीपम च समर्पयामि. आता नैवेद्य दाखवायचे, पुन्हा मंडळ करा, ते गुळ खोबरं त्याच्यावर ठेवा आणि नैवेद्य दाखवा. आता त्याच्यावर काही दक्षिणा ठेवा, सुवर्ण पुष्प निष्क्रियार्थे दक्षिणा मंत्रपुष्पांच समर्पयामि. ज्ञान तेजो मये नेत्रे जगन मंगलकारके, उन्मीलिते उन्मीलिते मया भक्त्या मांगल्यम परिवर्धता. देवापुढे हे ठेवा, विडा ठेवा, ठेवला त्याच्यावर काही दक्षिणा ठेवा आणि पाणी सोडा. आता याच्यानंतर मी मंत्र म्हणतो, तुम्ही हात जोडा, मी मंत्र म्हणणार आहे ते ऐकायचे. एकदंतम शूरुपकरणम गजवक्त्रम चतुर्भुजम पाशांकुशधरम देवम ध्याये सिद्धिविनायकम श्री सिद्धिविनायकाय नमः. ध्यायामि आवाहयामि विघ्नेश सुरराजार्चितेश्वर अनाथनाथ सर्वज्ञ पूजार्थम गणनायक श्री सिद्धिविनायकाय नमः. आवाहनार्थे अक्षतान समर्पयामि. अक्षता घाला, आवाहनाकरता अक्षता घाला. आता देवाला आसन द्यायचंय, आवाहन केलं, मी मंत्र म्हणतो, तुम्ही अक्षता घाला पुन्हा. नानारत्न समायुक्तम कार्तस्वर विभूषणम आसनम देवदेवेश प्रीत्यर्थम प्रतिगृह्यताम श्री सिद्धिविनायकाय नमः. आसनार्थे अक्षतान समर्पयामि. आता एक पळी पाणी घ्या, थोडं त्याच्यात थोडं गंधाक्षता वगैरे घाला आणि ते त्याला अर्पण करा. पाद्यम ग्रहाण देवेश सर्वक्षेम समर्थभो भक्त्या समर्पितम तुभ्यम लोकनाथ नमोस्तुते श्री सिद्धिविनायक नमः. पाद्यम समर्पयामि. नुसतं फुलानं पाणी शिंपडा, पहिल्या शिंपडलं. आता याच्यानंतर देवाला गंध अक्षता फुलं मिश्रित असं अर्घ्य त्याच्यावर अर्पण करा, प्रोक्षण करा. नमस्ते देवदेवेश, नमस्ते धरणीधर, नमस्ते जगदाधार, अर्घ्यम न प्रतिगृह्यताम श्री सिद्धिविनायक नमः. अर्घ्यम समर्पयामि. झालं. आता देवापुढे देवावर दुर्वेने पाणी शिंपडा. कर्पूरवासितम वारी मंदाकिन्या समारुतम आचम्यताम जगन्नाथ मया दत्तम हि भक्तिदा श्री सिद्धिविनायकाय नमः. आचमनीयम समर्पयामि. वाहिलं पाणी. आता या सिद्धी मंत्रानं मी जो म्हणणार आहे, देवावर फुलानं पुन्हा एकदा पाणी शिंपडा. गंगादि सर्व तीर्थेभ्यो मया प्रार्थनया आहुतम तोयमेतत् सुखस्पर्शम स्नानार्थम प्रतिगृह्यताम श्री सिद्धिविनायकाय नमः. स्नानम समर्पयामि. आता पंचामृताचं स्नान घालायचंय. पहिल्यांदा हे पाहा, तिथे कठोळ्यात पाच वस्तू आहेत ना, त्यातलं पहिल्यांदा दूध व्हायचंय देवाला. काय करायचं, पहिल्यांदा दूध असं दुर्वा घ्या, ते दुधात बुडवा आणि देवावर प्रोक्षण करा. त्याच्यानंतर साधं पाणी प्रोक्षण करा आणि मग अक्षता. असं पाच वेळा करायचं आहे, मी दरवेळेचे तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा काय वाहता, दूध दूध वाहा. मी मंत्र म्हणतो, तुम्ही दूध वाहा. कामधेनो समुद्भूतम देवर्षि पितृसन तृप्तिदम पयो ददामि देवेश स्नानार्थम प्रतिगृह्यताम श्री सिद्धिविनायकाय नमः. पयस्नानम समर्पयामि. तदनन्तरम शुद्धोदक स्नानम समर्पयामि. सकल पूजार्थे अक्षदान समर्पयामि. आता याच्यानंतर दही आपल्या देवाला वाहायचंय. तुम्ही दही असंच दुर्वेने घ्या, वाहा, पुन्हा शुद्ध पाणी वाहा. आणखी मग अक्षता वाहा. मी मंत्र म्हणतो, चंद्रमंडल संकाशम सर्व देव प्रियम दधी स्नानार्थम ते प्रयच्छामि गृहाण गणनायक श्री सिद्धिविनायकाय नमः. दधी स्नानम समर्पयामि. शुद्धोदक स्नानम समर्पयामि. सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामि. आता याच्यानंतर व्हायचंय तूप. तिथे बाहेर तूप आहे ना, ते तूप थोडं दुर्वेने लावा आणि मगात त्यासारखं शुद्ध पाणी आणि मग अक्षता वहा. आज्यम सुराणाम आहार आज्यम यज्ञे प्रतिष्ठितम आज्यम पवित्रम परमं स्नानार्थम प्रतिगृह्यताम श्री सिद्धिविनायकाय नमः. घृत स्नानं समर्पयामि. शुद्धोदक स्नानं समर्पयामि. सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामि. आता याच्यानंतर जो मी मंत्र म्हणतोय, मध आहे तो मधा मध देवाला दुर्वेने लावा. मधाचा मी मंत्र म्हणतो आणि तुम्ही त्याप्रमाणे क्रिया करा. सर्वौषधी समुत्पन्नम पीयूष मधुरम मधु स्नानार्थम ते प्रयच्छामि गृहाण गिरिजासुत श्री सिद्धिविनायकाय नमः. मधुस्नानम समर्पयामि. तदनन्तरम शुद्धोदक स्नानम समर्पयामि. सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामि. आता साखर व्हायची देवाला, ती साखर घाला. आणि मग साधं पाणी आणि पुन्हा अक्षदमा. इक्षुदंड समुद्भूत दिव्य सरकारया अहम नापयामी महाभक्त्या प्रीतो भवशिवात्मज श्री सिद्धिविनायकाय नमः. शर्करा स्नानं समर्पयामी, शुद्धोदक स्नानं समर्पयामी, सकल पूजार्थे अक्षतान समर्पयामी. झालं. आता देवाला गंधमिश्रित पाणी त्या देवावर शिंपडा आणि नंतर पुन्हा शुद्ध असं पाणी शिंपडा. कर्पूरैला समायुक्तं सुगंध द्रव्य संयुतं गंधोदकं कणाध्यक्ष स्नानार्थं प्रतिगृह्यतां. गंधोदक स्नानं समर्पयामि, तदनन्तरं शुद्धोदक स्नानं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधाक्षत पुष्पं समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः. आता हळद कुंकू देवाला वाहा, तसंच धूप आणि दीप ओवाळ. मी मंत्र म्हणतो. हरिद्राम कुंकुमं सौभाग्य द्रव्यम समर्पयामि, धूप दीपौ समर्पयामि. श्री सिद्धिविनायकाय नमः. नैवेद्यार्थे शेष पंचामृत नैवेद्यम समर्पयामि. ते उरलेलं पंचामृत आहे ना, ते इथे घ्या. ठेवा देवापुढे, चौकोनी मंडळ करा, त्याच्यावर ते ठेवा. ठेवलं. आता पाणी फिरवा त्यासमोर. मी मंत्र म्हणतो. ओम प्राणाय नमः, ओम अपानाय नमः, ओम ज्ञानाय नमः, ओम उदानाय नमः, ओम समानाय, ओम ब्रह्मणे नमः. चला पुन्हा एकदा पाणी फिरवा. ओम प्राणाय नमः, ओम प्राणाय नमः, अपानाय नमः, ओम ज्ञानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. झालं. आता देवाला नमस्कार करा. तीनदा पाणी सोडायचं. उत्तरापोषणम हस्त प्रक्षालनम मुख प्रक्षालनम च समर्पयामि. करो द्वर्तनार्थे चंदन, चंदन लावा देवाला, म्हणजे गंध लावा. करो द्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि असं लावलं. हा, आता एक विडा ठेवा आणि त्याच्यावर पाणी, त्या विडावर पाणी सोडा तिथे. श्री सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे कुगी फलतांबूलम सुवर्ण निष्क्रय दक्षिणाम समर्पयामि. काही दक्षिणा ठेवा. आपल्याला काही सोनं ठेवणं परवडणार नाही, तर दुसरीच काही 10 पैसे असले तरी चालतील, पण त्याला एक प्रतीक म्हणून ते ठेवायचं. सुवर्ण दक्षिणाम निष्क्रय दक्षिणाम समर्पयामि. आता देवापुढे विडा ठेवलेला आहे. सिद्धिविनायकाय नमः. मंत्रपुष्प फुलं पहा, मंत्रपुष्पम समर्पयामि. अशा प्रकारे आपली ही पहिली पूजा झालेली आहे. आता ह्यातलं एक फुल घ्या देवावरचं, फुंगा आणि उत्तर दिशेकडे टाक, उत्तर दिशेकडे टाकायचं. टाकलं. हा, अनेन पूर्वाराधने पूर्वाराधनेन तेन श्री सिद्धिविनायक प्रियताम उत्तरे निर्माल्यम विसृज अभिषेकम कुर्यात. आता श्री गणपतीवर महाभिषेक करायचा आहे, त्यासाठी श्री गणपती अथर्वशीर्षाचं एक संपूर्ण आवर्तन म्हटलं जाणार आहे. ते म्हणून होईपर्यंत आपण एक दुर्वा घ्या आणि त्या दुर्वेच्या टोकानं श्री गणपती मूर्तीवर पाणी प्रोक्षण करीत राहायचंय.
ओम भद्रं कर्णे वैश्वयाम देवा भद्रं पश्ये महाश्वरेत्रायु. ओम स्वच्छ न इंद्रो स्वच्छ न पूर्णा स्वच्छ न सायु. ओम नमस्ते गणपतये, त्वमेव प्रत्यक्षं त्वमसि, त्वमेव केवलं कर्तासि, त्वमेव केवलं धर्तासि, त्वमेव केवलं हर्तासि, त्वमेव सर्वं खलिदं ब्रह्मासि. त्वं साक्षादात्मासि नित्यं, हृदं वच्मि सत्यं वच्मि, अवत्वं माम् अववक्तारम् अवश्रोतारम् अवदातारम् अवधातारम् अवानुषानमवशिष्यम् अवपश्चात्तात् अवपुरस्तात् अवोत्तरात्तात् अवदक्षिणात्तात् अवचोर्ध्वात्तात् अवाधरात्तात् सर्वतो माम् पाहि पाहि समन्तात्. त्वं वाङ्मय त्वञ्जनमयः, त्वमानन्दमय त्वं ब्रह्ममयः, त्वं रक्षिदानन्दाद्वितीयोऽसि, त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि, त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि. सर्वं जगदिदं दत्तो जायते, सर्वं जगदिदं दत्तर्तिष्ठति, सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति, सर्वं जगदिदं त्वयि प्रतीयेति. त्वं भूमिरापो नलो निरो नभः, त्वं चत्वारि वाग्पदानि, त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम्, त्वं शक्तित्रयात्मकः, त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम्. स्वं ब्रह्मा स्वं विष्णु स्वं रुद्र स्वं इन्द्र स्वं अग्नि स्वं वायु स्वं सूर्य स्वं चंद्रमा स्वं ब्रह्म भूर्भुवस्वरोम वर्णादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनन्तरम् अनुस्वारः परतरः हरेन्दुरजितम् कारेण रुद्रम् एतत्तवमनुस्वरूपम् ककारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अनुस्वारश्चान्त्यरूपम् बिन्दुरुत्तररूपम् नादसन्धानम् संहिता सन्धिः तैषाग्नेशविद्या घनकर्षिः निद्रद्गायत्री सन्धः गणपतिर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रदन्ताय धीमहि तन्नो दन्ते प्रचोदयात् एकदन्तम् चतुर्हस्तम् पाशमङ्कुशधारिणम् रञ्जवतम् हस्तैर्बिभ्राणम् मूषकध्वजम् रक्तम् लम्बोदरम् शूर्पकर्णकम् रक्तवासदम् रक्तगन्धानुरिक्ताङ्गम् रक्तपुष्पै सुपूरितम् अर्थानुकम्पितम् देवम् जगत्कारणमर्चितम् आविरभूतम् च दृष्टादौ प्रवृते पुरुषात्परम् एवम् जायति यो नित्यम् स योगी योगिनाम् वरः नमो पुरातपतये नमो गणपतये नमः प्रमथपतये नमस्ते अस्तु लम्बोदरैकदन्ताय विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः एकदथर्वशीर्हंयोधीते अब्रह्म भूयाय कल्पते स सर्वदर्शयिन्द्रबाध्यते स सर्वदसुखमेधते सर्वम् च महाभावात् प्रमुच्यते
सहर्मधियानोधिगतम्
पापम् नाशयति रात्रधियानो रात्रिगतम् पापम् नाशयति सायम् प्रातः प्रयुञ्जानो अपापो भवति सर्वत्राधियानोपविघ्नो भवति धर्मार्थकामोक्षम् च विन्दति इदम् धर्मशीर्षमशिष्याय न देयम् यो यदि मोहाद्दास्यति स पापीयान् भवति सहस्रावर्तनात् यह्यम् काममधीते तहन्तमनेन साधयेत् अनेन गणपतिमपि सञ्चति स वाग्मी भवति चतुर्थ्यामनस्नन्दपति सविद्यावान् भवति नित्यधर्मणवाक्यम् ब्रह्माद्याचरणम् विधियात् न बिभेति कदाचनेति यो दूर्वाङ्गुरैर्हति स वै श्रवणोपमो भवति यो लाजैर्हति शेषोवान् भवति स मेधावान् भवति यो मोदकसहस्रेणेति समाञ्छितबलमवाप्नोति यस्साज्यतमभिभर्यति स सर्वम् लभते सदनम् लभते कर्तौ ब्राह्मणान् सम्यग्राहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति सूर्यग्रहे महानद्याम् प्रतिमासन्निधौ वा जप्त्वा सिद्धमन्त्रो भवति महाविघ्नात् प्रमुच्यते महादोषात् प्रमुच्यते महापापात् प्रमुच्यते स सर्वविद भवति स सर्वविद भवति य एवम् वेदा इत्युपनिषद सह नाभवतु सह नौ भुनक्तु सह वीर्यङ्करमावहै तेजस्विनावधीतमस्तु मामिद्विषावहै ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
आता आपला अमृताभिषेक पूर्ण झालाय, असं करा पाण्यात दुर्वा बुडवून घ्या आणि गणपतीवर दोनदा पाणी प्रोक्षण करा। महाअभिषेक स्नानम समर्पयामी स्नानांते शुद्धोदकम समर्पयामी शंखातलं थोडं पाणी घ्या आणि ते गणपतीवर प्रोक्षण करा। शंखोदक स्नानम समर्पयामी। आता गणेशाला दुर्वेनं सुवासिक तेल किंवा अत्तर लावा। श्री सिद्धिविनायकाय नमः। मांगलिक स्नानम समर्पयामी। झालं, आता थोडं पळीत पाणी घ्या, या निरांजनावर ते तापवा आणि ते उष्णोदक म्हणून देवावर प्रोक्षण करा। स्नानांते उष्णोदक स्नानम समर्पयामी। आता हे जी वस्त्र आणली आहेत, कापसाची वस्त्र जानव असं देवाला अर्पण करा। गंध लावा आणि अलंकार म्हणून अक्षता वहा। श्री सिद्धिविनायकाय नमः। कार्पास वस्त्रे यज्ञोपवीतम च विलेपनार्थे चंदनम तथैव अलंकारार्थे अक्षतान समर्पयामि। त्यानंतर श्री गणेशाला हळद पिंजर शेंदूर आणि सुवासित फुले वा। श्री सिद्धिविनायकाय नमः। हरिद्रा कुंकुमम सौभाग्य द्रव्यम सिंदूरम नाना परिमल द्रव्यम यथा कालोद्भवानी पुष्पाणी च समर्पयामि। वाली फुलं
हो।
आता यानंतर श्री गणपतीच्या विविध अंगांची पूजा करायची आहे। आपण असं करा, मी मंत्र म्हणत असताना दुर्वाच्या फुलं गणपतीच्या मूर्तीवर
पाहा। अच्छा।
गणेशवराय नमः पादौ पूजयामि, विघ्नराजाय नमः जानुनी पूजयामि, आकुवाहनाय नमः ऊरू पूजयामि, हेरंबाय नमः कटी पूजयामि, लंबोदराय नमः उदरम पूजयामि, गौरीसुताय नमः स्तनौ पूजयामि, गणनायकाय नमः हृदयं पूजयामि, सूर्यकर्णाय नमः कंठं पूजयामि, स्कंदाग्रजाय नमः स्कंधौ पूजयामि, पाशहस्ताय नमः हस्तौ पूजयामि, गजवक्त्राय नमः वक्त्रं पूजयामि, विघ्नहंत्रे नमः ललाटं पूजयामि, सर्वेश्वराय नमः शिरः पूजयामि, गणाधिपाय नमः सर्वांगं पूजयामि। आता यानंतर किंवा निनाळी पत्रीची जुडी आहे ना, ठीक आहे, त्याच्यातली जेवढी काही तुम्हाला उपलब्ध असतील ती आपण देवाला अर्पण करा। सर्वसाधारणपणे आपल्याला मालतीचं पान, भृंगराज पान पत्र, श्वेत म्हणजे पांढरी दुर्वा, धत्तूर पत्र, शमी पत्र, बृहती पत्र, अर्क पत्र, विष्णुक्रांता पत्र, देवदारू पत्र, अश्वत्थ पत्र, केतकी पत्र, अगस्त्याचं पान, अशी विविध पत्र 21 प्रकारची पत्री व्हायची। पण तुम्हाला जेवढी असतील ते पहा, बाकीचं तुम्ही अक्षता अर्पण करा। पहिल्या यानंतर देवासमोर उद्बत्ती आणि निरांजन उभा। श्री सिद्धिविनायकाय नमः धूपम दीपम च समर्पयामि। आता नैवेद्य दाखवायचं आहे, पुन्हा एकदा दूध वगैरे तिथे ठेवा आणि दुधाचा नैवेद्य दाखवा, किंवा जे काही खारी बदाम वगैरे आणले असतील तेही ठेवा, प्रसाद ठेवा आणि त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे। श्री सिद्धिविनायका नमः नैवेद्यम समर्पयामि दाखवा। एकदा पाणी फिरवायचं, प्राणाय स्वाम अपान स्वाम नाय स्वाम धन स्वाम स्वाम असं ब्रह्मणे स्वाहा, पुन्हा ओम प्राण स्वाम अपान स्वाम नाय स्वाम धन स्वाम स्वाम असं ब्रह्मणे स्वाहा। यानंतर सामनात 3 वेळाला पाणी सोडा। उत्तरापोषणम समर्पयामि, हस्त प्रक्षालन समर्पयामि, मुख प्रक्षालन च समर्पयामि। आता गणेशाला फुलाने गंध लावा। करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि। देवासमोर विडा ठेवा, ठेवला त्याच्या खाली बदाम वगैरे ठेवा आणि महादक्षिणा म्हणून त्या काही पैसे ठेवून पाणी सोडा। श्री सिद्धिविनायकाय नमः मुखवासार्थे पूगी फलतांबूलम सुवर्ण निष्क्रय दक्षिणांच समर्पयामि। यानंतर गणेशासमोर एक नारळ हा जो ठेवलेला आहे त्याच्यावर पाणी सोडा। इदं फलं मया देव स्थापितं पुरतस्तव, तेन मे सुफलावाप्तिर्भवेत् जन्मनि जन्मनि, फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरं, तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः। श्री सिद्धिविनायकाय नमः नारिकेल फलं समर्पयामि। आता किंवा 21 दुर्वांची एक जुडी आहे, त्या तर घ्या आणि दरवेळेला 2 दुर्वा व्हायच्या। मग एक दुर्वा शिल्लक राहील ती मी सांगतो। दरवेळी मी मंत्र म्हणतो, तुम्ही वाहा। ओम गणाधिपाय नमः, ओम उमापुत्राय नमः दुर्वायुगम समर्पयामि, अघनाशनाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, विनायकाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, ईशपुत्राय नमः दुर्वायुगम समर्पयामि, सर्वसिद्धिप्रदायकाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, एकदंताय नमः दुर्वायुगम समर्पयामि, इहवक्त्राय नमः दुर्वायुगम समर्पयामि, आकुवाहनाय नमः दुर्वायुगम समर्पयामि, कुमारगुरुवे नमः दुर्वायुगम समर्पयामि। आता एक उरली ना दुर्वा, किंवा गणाधिप नमस्ते सु उमा पुत्रा घनाशन, एकदंते भवक्त्रेति तथा मूषक वाहन, विनायकेश पुत्रेति सर्वसिद्धिप्रदायक, कुमार गुरवे नित्यं पूजनीया प्रयत्नता, दुर्वामिकां समर्पयामि।
यानंतर ऐका, श्री गणेशाला 108 दुर्वा वाहताना श्री गणपतीची 108 नाव गुंफलेलं हे श्री गणेश नामावली स्तोत्र।
सुमुखा श्री एकदंता कपिला गजकर्णका, लंबोदरा श्री विकटा विघ्ननाशा गणाधिपा, धूम्रकेतु गणाध्यक्षा भालचंद्रा गजानना, बारा नावे तुझी घेता विघ्न मुक्ति तया नरा, गौरी प्रिया शूर्पकर्णा सुरेशा सिंहवाहना, मोरेश्वरा गणश्रेष्ठा रक्तवर्णा दयाघना, चिंतामणे मयूरेशा देवा सिद्धि विनायका, विघ्नेश्वरा सुखाकारा वरदा श्री विनायका, गिरिजात्मजा श्री गणेशा बल्लाळेशा जयप्रदा, महागणपती आद्या ईशा अष्ट विनायका, काशकेया सदानंदा शिवपुत्रा सुखात्मसा विघ्नकर्त्या विघ्नहर्त्या मोददा मोक्षदायका विद्यादात्या वक्रतुंडा गजवक्त्रा गुणेश्वरा महोत्कटा श्रीपरेशा उदारा परमेश्वरा सिद्धिबुद्धि प्रिया श्रेष्ठा कवीशा धरणीश्वरा दुर्वा प्रिया शांतिदात्या विदेहा करुणाकरा शरण्या जगदाधारा इंद्रगर्व विमोचका भक्त प्रिया वेदरूपा योगेशा भवभंजका धूम्रवर्णा चतुर्बाहु अमेया जनकस्तुता त्रिगुणेशा शिवसुता विप्रेशा अघनाशना स्वसंवेद्या ज्ञानदात्या रंजका भवभंजका सदाशिवा सदाचारा हेरंबा भूतिदायका गानप्रिया गानमया गुरुशाप विमोचना गणेश गीता उद्गाता विकटा आखुवाहना भक्तावासा मुद्गलेशा देवांतक विमर्दना पाशांकुशधरा श्रीशा प्रचंडा सिंधुरानना अनामया अनाधारा ओंकारा विश्वपावना आधार पीठा गहना चंडा ध्यान परायणा ब्रह्मणस्पति ब्रह्मण्या प्रणतार्ति निवारणा निष्कला निर्मला नित्या व्यास गर्व विमोचका गंबिजाक्षर संयुक्ता कीर्तिदा शोकहारका मेधादात्या त्रिशक्तिशा गुण प्राज्ञा गुणाकरा विघ्नराजा गणक्रोधा शुक्लांबराधरा परा रक्तवस्त्रा रक्तवर्णा कंदाग्रज सुमंगला गणेशाची अशीनावे लाभली शोभली बरी नेमाने जपता लाभे भुक्ति मुक्ति ही सत्वरी शाकिनी डाकिनी भूते आदि व्याधि समस्त ही हरती सगळ्या चिंता गणेशा तव दर्शने दुर्वांकुर शमी अर्पी लाया मंदार अर्पिजो सहस्र मोदका यज्ञी अर्पी त्या सिद्धिलाभ हो सीतारामे असे स्तोत्र रतुनी अर्पिले असे वाचिता नितने माने सुख शांति सदावसे।
आता कापूर लावा तमात कापूर लावा आणि आता आरती करायचे बोलवा सगळ्यांना आरतीला
या आरतीला या
मात्रे मान
पञ्च देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् हनकम् महिमानश्च जन्त यत्र पूर्वे साज सन्ति देवाः ॐ नारायणाय प्रथय्य साहिने नमो वयं वये श्रवणाय परमहे समे कामानकामकामाय मह्यम् कामेश्वरो वये श्रवणो ददातु कुबेराय वये श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौर्जं स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वरं राज्यं महाराज्यमाधिपत्यं समन्तपर्यायेष्यात् सार्वभौमश्च समुद्रपर्यन्ताय एकराणि एकश्लोको विधेतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्य वसन् गृहे आदेश्वितस्य कामप्रेर्विश्वे देवासहासत इति
अतः सकलि कुलवः देवा सिद्धिविनायकाय नमः मन्त्रपुष्पं समर्पयामि सगळ्यांची झाली गुलाब वाहून झाली ना
हो
आता गणपतीला प्रदक्षिणा घालायची जागा जर अपुरी असेल तर आपल्या स्वतः भोवती उजवीकडून डावीकडे असं गोल फिरा झाला प्रदक्षिणा या अधिकानी च पापानी जन्मांतर कृतानी च तानी तानि विनश्यंती प्रदक्षिणा पदे पदे श्री सिद्धिविनायकाय नमः प्रदक्षिणां समर्पयामि आता गणपतीला साष्टांग नमस्कार घाला तो जर आपल्याला निश्चित घालता येईल हा घाला साष्टांग नमस्कार नमस्ते विघ्न संहर्त्रे नमस्ते ईप्सित प्रद नमस्ते देव देवेश नमस्ते गणनायक ओम सिद्धिविनायकाय नमः नमस्कारम समर्पयामि आता गणपती समोर हात जोडून बसा आणि प्रार्थना करा मी प्रार्थना सांगतो ती आपण म्हणायची आहे का तुम्ही ऐका मी म्हणतो विनायक गणेशान सर्वदेव नमस्कृत पार्वती प्रिय विघ्नेश मम विघ्ना निवारय आवाहनम न जानामि तवाचनम पूजाम चैव न जानामि क्षम्यताम परमेश्वर मंत्रहीनम क्रियाहीनम भक्तिहीनम सुरेश्वर यत्पूजितम मया देव परिपूर्णम तदस्तु मे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्यभावेन रक्षस्व परमेश्वर रूपं देहि जयं देहि यशो देहि द्विषो देहि पुत्रान् देहि धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे अनेन म्हणा
अनेन
मया
यथाज्ञानेन कृत
षोडशोपचार पूजनेन
षोडशोपचार पूजनेन
तेन
श्री
श्री सिद्धिविनायकः
सिद्धिविनायकः
प्रियता पाणी सोडा म्हणजे आपल्याला जेवढं जमलं तेवढी आपण पूजा केली आहे त्यात जे शुक्र म्हटलं असेल तर गणपतीनं आपल्याला क्षमा करावी आता आपली पूजा करमिती इथे पूर्ण झालेली आहे पण आपल्याला जर 21 मोदकाचं वायन द्यायचं असेल तर काय करा हे बघा 21 मोदक आणलेत ना कळलेले किंवा शिजवलेले तुमचे त्यातला असं करा एक मोदक देवाच्या हातावर ठेवा ठेवला त्यातले 10 आपल्याला काढून ठेव प्रसाद म्हणून आणि उरलेले 10 आहेत ते यथावकाश आपल्या गुरुजींना पोचते करा म्हणजे त्याला वायन देणं आपलं पूर्ण होईल ठेवले काढून
हो
मोदक काढून ठेवले आता पुन्हा दोनदा आचमन करा ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः आणि सोडा ओम गोविंदाय नमः पुन्हा ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः अशा रीतीने आपली पूजा आता पूर्ण झालेली आहे असं करा आपण प्रसाद घ्या देवाचा प्रसाद आणि तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं
वसुंधरे का
असुरांचा सुले सोहळा वरद विनायक संकट हारक
जीवनये
दर्शने दिशा जागती या सृष्टीचा दूत सारथी तुझ्या दर्शने दिशा जागती या सृष्टीचा दूत सारथी
आता याच्यानंतर ज्या दिवशी आपल्याला देवाचं विसर्जन करायचं असेल गणेशाचं त्याचे मंत्र आता सांगून ठेवतो. काय करायचं? विसर्जनाच्या दिवशी आपण नेहमीप्रमाणे पूजा करायची, चंदन अक्षता फुलं हळद कुंकू दुर्वा वाहून आणि उद्बत्ती निरांजनातून पूजा करायची आणि नंतर हातात काही अक्षता घ्यायच्या कुंकू लावलेल्या आणि मी जो मंत्र म्हणतोय तो ऐकायचा आणि मग त्या अक्षता देवावर वाहून देवाची मूर्ती थोडी हलवायची आणि नंतरच तिचं विसर्जन करायचं असतं. तर मी आता म्हणून ठेवतो, ज्या थोड्याशा अक्षता मी मंत्रून ठेवतो, पिंजर लावूया, मी अक्षरा मंत्रून ठेवतो, पुढी करून ठेवू, ज्या दिवशी विसर्जन करायचं असेल तेव्हा त्या वापरायच्या. या अंतुदेव गणा सर्वे पूजा आदाय पार्थिवी इष्टकाम प्रसिद्ध्यर्थम पुनरागमनाय.